हॅलो, अमित सर बोलतात ना? सर विशाल बोलतोय मी, परांजपे स्कीम्स मधून. मागे आपण बोललो होतो सर राज्य 3-4 दिवसापूर्वी, ते टावर 17 मधल्या ऑफर बद्दल बोललो होतो सर आपण. तुम्ही मला म्हटलं ते विचार करून सांगतो. झाला काय विचार सर? ओके, कुठे? नाही आता तुम्ही कुठं आहात राहिला? ड्युरिज मध्ये आहेत ना? कुठं आहात तुम्ही आता? मग ते कधी येऊ शकतात पाहण? ओके, ओके. मग मला सरांचा फोन नंबर मिळेल का? सांगू शकता? सांगा ना सर. नाही सरांचा मला द्या, मी सरांना कॉल करेल असं म्हटलं सर. सांगता? बरं पाठवा ना सर, मी लगेच बोलतो सरांशी. मग ओके सर, ओके. नाही मी आता नाही त्यांना कॉल करेल, मी त्यांना 4 किंवा 5 वाजता कॉल करेल. मला फक्त नंबर सेंड करून ठेवा तुम्ही. हो हो चालेल. ओके पाठवा सर. ठीक आहे ठीक आहे, लगेच पाठवा. ओके.